सोरठ महला पंजवा कर पहला अष्टपदियां एक ओंकार सतगुर प्रसाद सब जग जिन्हें उपाया भाई करण कारण समरथ जियो पिंड जिन साजिया भाई दे कर अपनी वथ किन कही है क्यों देखी है भाई करता एक अकथ गुर गोविंद सलाई है भाई जिस ते जापै तथ मेरे मन जपिए हर भगवंता नाम दान दे जन अपने दुख दर्द का हंता रहाओ जाकै कर सब किछ है भाई नौनिद परे भंडार तिसकी कीमत ना पवै भाई ऊंचा अगम अपार जी जंत प्रतपाल दा भाई नित नित करदा सार सतगुर पूरा भेटी है भाई शब्द मिलावन हार सचे चरण सिरे भी है भाई भ्रम भौ होवै नास मिल संत सभा मन मांजी है भाई हरकै नाम निवास मिटै अंधेरा अज्ञानता भाई कमल होवै प्रगास गुर बचनी सुख उपजै भाई सब फल सतगुर पास मेरा तेरा छोड़ी है भाई होइए सब की तूर कट कट ब्रह्म पसारिया भाई देखै सुनै हजूर जित दिन विसरै पार ब्रह्म भाई तित दिन मरियै चूर करन करावन समर्थो भाई सर्व कला भरपूर प्रेम पदार्थ नाम है भाई माया मोह विनाश तिस भावै ता मेल लय भाई हृदय नाम निवास गुरमुख कमल प्रगासी है भाई हृदय होवै प्रगास प्रगट भया प्रताप प्रभ भाई मौलिया तरत आकाश गुरपूरै संतोखिया भाई एहनिस लागा पाओ रसना राम रवै सदा भाई साचा साध सुहाओ करनी सुन सुन जीव्या भाई निहचल पाया थाओ जिस प्रतीत ना आवई भाई सो जीड़ा जल जाओ बहु गुण मेरे साहेब है भाई हों तिस कै बल जाओ ओह निर्गुणी आरे पालदा भाई दे निथावे थाओ रिजक संभाहे सास सास भाई गूढ़ा जाका नाओ जिस गुर साचा भेटी है भाई पूरा तिस करमाओ तिस बिन कड़ी ना जीवी है भाई सर्ब कला भरपूर सास गिरास ना विसरै भाई वेखो सदा हजूर साधु संग मिलाया भाई सर्ब रहा भरपूर जिना प्रीत ना लगिया भाई से नित नित मरदे चूर अंचल लाए तराया भाई भौजल दुख संसार कर कृपा नदर निहालिया भाई कीतोन अंग अपार मन तन शीतल होया भाई भोजन नाम आधार नानक तिस शरणागति भाई जे किलबिख काटन हार सोरठ महला पंजवा मात गर्भ दुख सागरो प्यारे तह अपना नाम जपाया बाहर काढ़ बिख पसरिया प्यारे माया मोह वधाया जिसनों कीतो कर्म आप प्यारे तिस पूरा गुरु मिलाया सो आराधे सास सास प्यारे राम नाम लिव लाया मन तन तेरी टेक है प्यारे मन तन तेरी टेक तुद बिन अवर ना करन हार प्यारे अंतर जामी एक रहाओ कोट जन्म प्रम आया प्यारे अनेक जोन दुख पाए साचा साहिब विसरिया प्यारे बहुती मिले सजाए जिन भेटै पूरा सतगुरु प्यारे से लागे साचै नाए तिना पिछै छुटिया प्यारे जो साची शरण आए मिठा करके खाया प्यारे तिन तन कीता रोग तौड़ा होए प्रतिष्ठिया प्यारे तिस ते उपजिया सोग भोग पुंचाए भुलायन प्यारे उतरै नहीं विजोग जो गुर मेल उधारिया प्यारे तिन तुरे पया संजोग माया लालच अटिया प्यारे चित ना आवह मूल जिन तू विसरै पार ब्रह्म स्वामी से तन होए धूड़ बिललाट करें बहु तेरे आ प्यारे उतरै नाही सूड़ जो गुर मेल सवारे आ प्यारे तिन का रहया मूल साकत संग ना कीजई प्यारे जे का पार वसाए जिस मिले हर विसरै प्यारे सो मुह काले उठ जाए मनमुख टोई नह मिले प्यारे दरगह मिले सजाए जो गुर मेल सवारे आ प्यारे तिना पूरी पाए संजम सहस स्याणपा प्यारे एक ना चली नाल जो बेमुख गोबिंद ते प्यारे तिन कुल लागे गाल हुंदी वस्त ना जाती आ प्यारे कूड़ ना चली नाल सतगुरु जिना मिलायोन प्यारे साचा नाम संभाल सत संतोख ज्ञान ध्यान प्यारे जिसनो नदर करे अनदिन कीर्तन गुण रवे प्यारे अमृत पूर परे दुख सागर तिन लंघिया प्यारे भवजल पार परे जिस भावे तिस मेल लै प्यारे सेई सदा खरे समर्थ पुरख दयाल देव प्यारे भगतां तिस का तान तिस शरणाई टह पै प्यारे जे अंतर जामी जान हलत पलत सवारे आ प्यारे मस्तक सच निशान सो प्रभ कदे ना विसरे प्यारे नानक सद कुर्बान सोरठ महला पंजवा घर दूजा अष्टपदियां एक ओंकार सतगुर प्रसाद पाठ पढ़ियो अर वेद विचारियो निवल भंग मसादे पंच जना स्यो संग ना छुटक्यो अधिक अहम बुद्ध बाधे प्यारे इन विद मिल न जाई मैं किए कर्म अनेका हार पर्यो स्वामी कै द्वारे दीजे बुद्ध विवेका रहाओ मोन पयो कर पाती रहो नगन फिरयो बन माही तट तीर्थ सब धरती प्रमयो दुबिधा छुटकै नाही मन कामना तीर्थ जाए बसयो सिर करवत तराए मन की मैल न उतरे एह विद जे लख जतन कराए कनक कामनी हैवर गैवर बहुबिद दान दा तारा अन्न वस्त्र भूम बहु अर्पे नह मिलिये हर द्वारा पूजा अर्चा बंदन दंडौत खट कर्मा रत रहता हौ हौ करत बंधन मह परया न मिलिये एह जुगता जोग सिद्ध आसन चौरासी एप ही कर कर रहया वड्डी आर जा फिर जन्म है हर स्यो संग न गहया राज लीला राजन की रचना करया हुक्म अफारा सेज सोहनी चंदन चोआ नरक कोर का द्वारा हर कीरत साध संगत है सिर कर्मन कै कर्मा कहो नानक तिस पयो प्राप्त जिस पुरब लिखे का लहना तेरो सेवक एह रंग माता पयो कृपाल दीन दुख पंजन हर हर कीर्तन एह मन राता रहाओ दूजा राग सोरठ वार महले चौथे की एक ओंकार सतगुर प्रसाद श्लोक महला पहला सोरठ सदा सुहावनी जे सच्चा मन होए दंदी मैल ना कत मन जीबे सच्चा सोए ससुरे पेये पै वसी सतगुर सेव निशंग पर हर कपड़ जे पिर मिले खुशी रावे पिर संग सदा शिंगारी नाओ मन कदे ना मैल पतंग देवर जेठ मोए दुख ससु का डर किस जे पिर भावे नानका कर्म मणि सब सच महला चौथा सोरठ ताम सुहावनी जा हर नाम टंडोले गुरपुरख मनावे अपना गुरमति हर हर बोले हर प्रेम कसाई दिन सरात हर रति हर रंग चोले हर जैसा पुरख न लभई सब देखिया जगत मैं टोले गुर सतगुर नाम दृढ़ाया मन अनत न काहू डोले जन नानक हर का दास है गुर सतगुर के गोल गोले पौड़ी तू आपे शिष्ट करता सिरजन हारिया तुद आपे खेल रचाए तुद आप सवारिया दाता करता आप भोगण हारिया सब तेरा शब्द वरतै उपावन हारिया हौ गुरमुख सदा सलाही गुर कौ वारिया श्लोक महला तीजा हमें जलते जल मोए भ्रम आए दूजे पाए पूरा सतगुर राख लिए अपने पन्ने पाए एह जग जलता नदरी आया गुर कै शब्द सुपाए शब्द रते से शीतल पै नानक सच कमाए महला तीजा सफलो सतगुर सेव्या तन जन्म परवान जिना सतगुर जीवदया मोया न विसरे सेई पुरख सुजान कुल उधारे अपना सो जन होवे परवान गुरमुख मोए जीव दे परवान है मनमुख जन्म मराहे नानक मोए ना आखी है जे गुर कै शब्द समाहे पौड़ी हर पुरख निरंजन सेव ਹਰ ਨਾਮ ਤੇ ਆਈ ਹੈ। ਸਤ ਸੰਗਤ ਸਾਧੂ ਲਗ ਹਰ ਨਾਮ ਸਮਾਈ ਹੈ। ਹਰ ਤੇਰੀ ਵੱਡੀ ਕਾਰ ਮੈਂ ਮੂਰਖ ਲਾਈ ਹੈ। ਹਉ ਗੋਲਾ ਲਾਲਾ ਤੁਧ ਮੈਂ ਹੁਕਮ ਫੁਰਮਾਈ ਹੈ। ਹਉ ਗੁਰਮੁਖ ਕਾਰ ਕਮਾਵਾਂ ਜੇ ਗੁਰ ਸਮਝਾਈ ਹੈ। ਸਲੋਕ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ। ਪੂਰਬ ਲਿਖਿਆ ਕਮਾਵਣਾ ਜੇ ਕਰਤਾ ਆਪ ਲਿਖਿਆਸ। ਮੋਹ ਠਗੌਲੀ ਪਾਈ ਅਨ ਵਿਸਰਿਆ ਗੁਣ ਤਾਸ। ਮਤ ਜਾਣੋ ਜਗ ਜੀਵ ਦਾ ਦੂਜੇ ਭਾਏ ਮੋਹ ਆਸ। ਜਿਨੀ ਗੁਰਮੁਖ ਨਾਮ ਨਾ ਚੇਤਿਓ ਸੇ ਬਹਿਣ ਨਾ ਮਿਲਣੀ ਪਾਸ। ਦੁਖ ਲਾਗਾ ਬਹੁ ਅਤ ਘਣਾ ਪੁੱਤ ਕਲਤ ਨਾ ਸਾਥ ਕੋਈ ਜਾਸ। ਲੋਕਾਂ ਵਿਚ ਮੋਹ ਕਾਲਾ ਹੋਆ ਅੰਦਰ ਉਭੇ ਸਾਸ। ਮਨ ਮੁਖਾਂ ਨੂੰ ਕੋ ਨਾ ਵਿਸਹੀ ਚੁੱਕ ਗਿਆ ਵੇ ਸਾਸ। ਨਾਨਕ ਗੁਰਮੁਖਾਂ ਨੂੰ ਸੁਖ ਅਗਲਾ ਜਿਨਾ ਅੰਤਰ ਨਾਮ ਨਿਵਾਸ। ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ। ਸੇ ਸੈਣ ਸੇ ਸੱਜਣਾ ਜੇ ਗੁਰਮੁਖ ਮਿਲੇ ਸੁਭਾਏ। ਸਤਗੁਰ ਕਾ ਭਾਣਾ ਅਨ ਦਿਨ ਕਰੇ ਸੇ ਸੱਚ ਰਹੇ ਸਮਾਏ। ਦੂਜੇ ਭਾਏ ਲੱਗੇ ਸੱਜਣ ਨਾ ਆਖੀਐ ਜੇ ਅਭਿਮਾਨ ਕਰੇ ਵੇਕਾਰ। ਮਨਮੁਖ ਆਪ ਸਵਾਰ ਥੀ ਕਾਰਜ ਨਾ ਸਕੈ ਸਵਾਰ। ਨਾਨਕ ਪੂਰਬ ਲਿਖਿਆ ਕਮਾਵਣਾ ਕੋਈ ਨਾ ਮੇਟਣ ਹਾਰ। ਪੌੜੀ। ਤੁਧ ਆਪੇ ਜਗਤ ਉਪਾਏ ਕੈ ਆਪ ਖੇਲ ਰਚਾਇਆ। ਤ੍ਰੈ ਗੁਣ ਆਪ ਸਿਰਜਿਆ ਮਾਇਆ ਮੋਹ ਵਧਾਇਆ। ਵਿਚ ਹਉਮੈ ਲੇਖਾ ਮੰਗੀ ਹੈ ਫਿਰ ਆਵੇ ਜਾਇਆ। ਜਿਨਾ ਹਰ ਆਪ ਕਿਰਪਾ ਕਰੇ ਸੇ ਗੁਰ ਸਮਝਾਇਆ। ਬਲਿਹਾਰੀ ਗੁਰ ਆਪਣੇ ਸਦਾ ਸਦਾ ਘੁਮਾਇਆ। ਸਲੋਕ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ। ਮਾਇਆ ਮਮਤਾ ਮੋਹਣੀ ਜਿਨ ਵਿਣ ਦੰਤਾ ਜਗ ਖਾਇਆ। ਮਨਮੁਖ ਖਾਧੇ ਗੁਰਮੁਖ ਉਭਰੇ ਜਿਨੀ ਸੱਚ ਨਾਮ ਚਿਤ ਲਾਇਆ। ਬਿਨ ਨਾਵੇ ਜਗ ਕਮਲਾ ਫਿਰੈ ਗੁਰਮੁਖ ਨਦਰੀ ਆਇਆ। ਧੰਦਾ ਕਰਦਿਆਂ ਨਿਫਲ ਜਨਮ ਗਵਾਇਆ ਸੁਖ ਦਾਤਾ ਮਨ ਨਾ ਵਸਾਇਆ। ਨਾਨਕ ਨਾਮ ਤਿਨਾ ਕਉ ਮਿਲਿਆ ਜਿਨ ਕਉ ਧੁਰ ਲਿਖ ਪਾਇਆ। ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ। ਕਰ ਹੀ ਮੈਂ ਅੰਮ੍ਰਿਤ ਭਰਪੂਰ ਹੈ ਮਨ ਮੁਖਾਂ ਸਾਧ ਨਾ ਪਾਇਆ। ਜਿਉ ਕਸਤੂਰੀ ਮਿਰਗ ਨਾ ਜਾਣੈ ਭ੍ਰਮ ਦਾ ਭਰਮ ਭੁਲਾਇਆ। ਅੰਮ੍ਰਿਤ ਤਜ ਬਿਖ ਸੰਗ੍ਰਹ ਕਰਤੈ ਆਪ ਖੁਆਇਆ। ਗੁਰਮੁਖ ਵਿਰਲੇ ਸੋਝੀ ਪਈ ਤਿਨਾ ਅੰਦਰ ਬ੍ਰਹਮ ਦਿਖਾਇਆ। ਤਨ ਮਨ ਸੀਤਲ ਹੋਇਆ ਰਸਨਾ ਹਰ ਸਾਧ ਆਇਆ। ਸ਼ਬਦੇ ਹੀ ਨਾਉ ਉਪਜੈ ਸ਼ਬਦੇ ਮੇਲ ਮਿਲਾਇਆ। ਬਿਨ ਸ਼ਬਦੈ ਸਭ ਜਗ ਬੌਰਾਨਾ ਬਿਰਥਾ ਜਨਮ ਗਵਾਇਆ। ਅੰਮ੍ਰਿਤ ਏਕੋ ਸ਼ਬਦ ਹੈ ਨਾਨਕ ਗੁਰਮੁਖ ਪਾਇਆ। ਪੌੜੀ। ਸੋ ਹਰ ਪੁਰਖ ਅਗੰਮ ਹੈ ਕਹੋ ਕਿਤ ਬਿਦ ਪਾਈਐ। ਤਿਸ ਰੂਪ ਨਾਰੇਖ ਅਦ੍ਰਿਸ਼ਟ ਕਹੋ ਜਾਨ ਕਿਉਂ ਧਿਆਈਐ। ਨਿਰੰਕਾਰ ਨਿਰੰਜਨ ਹਰ ਅਗਮ ਕਿਆ ਕਹਿ ਗੁਣ ਗਾਈਐ। ਜਿਸ ਆਪ ਬੁਝਾਏ ਆਪ ਸੋ ਹਰ ਮਾਰਗ ਪਾਈਐ। ਗੁਰ ਪੂਰੈ ਵੇਖਾਲਿਆ ਗੁਰ ਸੇਵਾ ਪਾਈਐ। ਸਲੋਕ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ। ਜਿਉ ਤਨ ਕੋਲੂ ਪੀੜੀਐ ਰਤ ਨਾ ਭੋਰੀ ਡੇਹ। ਜਿਉ ਵੰਨੈ ਚੌਖੰਨੀਐ ਸੱਚੇ ਸੰਦੜੈ ਨੇਹ। ਨਾਨਕ ਮੇਲ ਨਾ ਚੁੱਕਈ ਰਾਤੀ ਅਤੈ ਡੇਹ। ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ। ਸੱਜਣ ਮਹਿੰਡਾ ਰੰਗੋਲਾ ਰੰਗ ਲਾਏ ਮਨ ਲੇ। ਜਿਉ ਮਾਜੀਠੈ ਕੱਪੜੇ ਰੰਗੇ ਭੀ ਪਾਹੇ। ਨਾਨਕ ਰੰਗ ਨਾ ਉਤਰੈ ਵਿਆਹ ਨਾ ਲੱਗੈ ਕਿਹ। ਪੌੜੀ। ਹਰ ਆਪ ਵਰਤੈ ਆਪ ਹਰ ਆਪ ਬੁਲਾਏਂਦਾ। ਹਰ ਆਪੇ ਸ੍ਰਿਸ਼ਟ ਸਵਾਰ ਸਿਰ ਧੰਦੈ ਲਾਏਂਦਾ। ਇਕ ਨਾ ਭਗਤੀ ਲਾਏ ਇਕ ਆਪ ਖੁਆਏਂਦਾ। ਇਕ ਨਾ ਮਾਰਗ ਪਾਏ ਇਕ ਉਜੜ ਪਾਏਂਦਾ। ਜਨ ਨਾਨਕ ਨਾਮ ਤੇ ਆਏ ਗੁਰਮੁਖ ਗੁਣ ਗਾਏਂਦਾ। ਸਲੋਕ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ। ਸਤਿਗੁਰ ਕੀ ਸੇਵਾ ਸਫਲ ਹੈ ਜੇ ਕੋ ਕਰੇ ਚਿਤ ਲਾਏ। ਮਨ ਚਿੰਦਿਆ ਫਲ ਪਾਵਣਾ ਹਉਮੈ ਵਿੱਚੋਂ ਜਾਏ। ਬੰਧਨ ਤੋੜੈ ਮੁਕਤ ਹੋਏ ਸੱਚੇ ਰਹਿ ਸਮਾਏ। ਇਸ ਜਗ ਮੈਂ ਨਾਮ ਅਲਭ ਹੈ ਗੁਰਮੁਖ ਵਸੈ ਮਨ ਆਏ। ਨਾਨਕ ਜੋ ਗੁਰ ਸੇਵੈ ਆਪਣਾ ਹਉ ਤਿਨ ਬਲਿਹਾਰੈ ਜਾਉ। ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ। ਮਨਮੁਖ ਮਨ ਅਜਿਤ ਹੈ ਦੂਜੈ ਲੱਗੈ ਜਾਏ। ਤਿਸ ਨੂੰ ਸੁਖ ਸੁਪਨੈ ਨਹੀਂ ਦੁਖੇ ਦੁਖ ਵਿਹਾਏ। ਘਰ ਘਰ ਪੜ ਪੜ ਪੰਡਿਤ ਥੱਕੇ ਸਿੱਧ ਸਮਾਧ ਲਗਾਏ। ਇਹ ਮਨ ਵਸ ਨਾ ਆਵਈ ਥੱਕੇ ਕਰਮ ਕਮਾਏ। ਭੇਖ ਤਾਰੀ ਭੇਖ ਕਰ ਥੱਕੇ ਅੜਸੜ ਤੀਰਥ ਨਾਏ। मन की सार ना जाननी, होमै परम पुलाए, गुर प्रसादी पौ पया, वड भाग वस्या मन आए, पै पै मन वस हुआ, होमै शब्द जलाए, सच रते से निर्मले, ज्योति ज्योत मिलाए, सतगुर मिले नाव पाया, नानक सुख समाए। पौड़ी ए भूपत राणे रंग दिन चार सुहावना, एह माया रंग कसुंभ खिन मैं लह जावना, चलदियां नाल ना चले सिर पाप लै जावना, जा पकड़ चलाया काल ता खरा डरावना, ओह वेला हथ ना आवे फिर पछतावना। श्लोक महला तीजा। सतगुर ते जो मुंह फिरे से बद्धे दुख सहाहे, फिर मिलन ना पाए नी जम है तय मर जाहे, सहसा रोग ना छोड़ई दुख ही मैं दुख पाहे, नानक नदरी बख्श लेहे शब्दे मेल मिलाहे। महला तीजा। जो सतगुर ते मुंह फिरे तिना ठौर ना ठाओ, ज्यों छुट्टड़ कर कर फिरे दोह चारण बद नाओ, नानक गुरमुख बख्शी है से सतगुर मेल मिलाओ। पौड़ी। जो सेवह सत मुरार से भवजल तर गया, जो बोले हर हर नाओ तिन जम छड़ गया, से दरगह पैदे जाहे जिना हर जप लया, हर सेवै से ही पुरख जिना हर तुद मया, गुण गावा प्यारे नित गुरमुख भ्रम पौ गया। श्लोक महला तीजा। थाले विच तै वस्तु पईयो हर भोजन अमृत सार, जित खादै मन तृप्ति है पाईऐ मोख द्वार, एह भोजन अलभ है संतो लभै गुर विचार, एह मुदावणी क्यों विचों कढ़ी है सदा रखियै उर धार, एह मुदावणी सतगुरु पाई गुरसिखां लद्दी भाल, नानक जिस बुझाए सो बुझ सी हर पाया गुरमुख काल। महला तीजा। जो तुर मेले से मिल रहे सतगुर स्यों चित लाए, आप विछोड़ेन से विछुड़े दूजे पाए खुआए, नानक विण कर्मा क्या पाई है पूर्व लिखिया कमाए। पौड़ी। बह सखियां जस गावहें गावण हारियां, हर नाम सलायो नित हर कौ बलिहारियां, जिनी सुन मन्या हर नाव तिना हों वारियां, गुरमुखियां हर मेल मिलावण हारियां, हों बल जावा दिन रात गुर देखण हारियां। श्लोक महला तीजा। विण नावे सब भरम दे नित जग तोटा संसार, मनमुख कर्म कमावणे होमै अंध गुबार, गुरमुख अमृत पीवना नानक शब्द विचार। महला तीजा। सहजे जागे सहजे सोवे गुरमुख अनदिन उस्तित होवे, मनमुख परमे सहसा होवे अंतर चिंता नींद ना सोवे, ज्ञानी जागे समय सुभाए नानक नाम रत्या बल जाओ। पौड़ी। से हर नाम त्यावे जो हर रत्या, हर एक त्यावे एक इको हर सत्या, हर इको वरतै एक इको उत्पत्या, जो हर नाम त्यावै तिन डर सट कत्या, गुरमति देवै आप गुरमुख हर जपिया। श्लोक महला तीजा। अंतर ज्ञान ना आयो जित किछ सोझी पाए, विण डिठा क्या सालाही है अंधा अंध कमाए, नानक शब्द पछाणी है नाम वसै मन आए। महला तीजा। इका बाणी एक गुर इको शब्द विचार, सच्चा सौदा हट सच रतनी भरे भंडार, गुर किरपा ते पाईन जे देवै देवन हार, सच्चा सौदा लाभ सदा खटिया नाम अपार, विख विच अमृत प्रगटिया कर्म पियावन हार, नानक सच सलाही है धन सवारण हार। पौड़ी। जिना अंदर कूड़ वरतै सच ना पावई, जे को बोले सच कूड़ा जल जावई, कूड़ियारी रजै कूड़ ज्यों विष्टा काग खावई, जिस हर होए कृपाल सो नाम ते आवई, हर गुरमुख नाम अराध कूड़ पाप लह जावई। श्लोक महला तीजा। शेखा। चौ चक्या चौ वाया ਇਹ ਮਨ ਇਕਤ ਕਰ ਆਣ ਇਹੜ ਤੇਹੜ ਛੱਡ ਤੂੰ ਗੁਰ ਕਾ ਸ਼ਬਦ ਪਛਾਣ ਸਤਿਗੁਰ ਅੱਗੇ ਟਹਿ ਪਉ ਸਭ ਕਿਛ ਜਾਣੇ ਜਾਣ ਆਸਾ ਮਨਸਾ ਜਲਾਏ ਤੂੰ ਹੋਏ ਰਹੁ ਮਹਿਮਾਨ ਸਤਿਗੁਰ ਕੈ ਭਾਣੇ ਪੀ ਚੱਲੈ ਤਾਂ ਦਰਗੈ ਪਾਵਹਿ ਮਾਣ ਨਾਨਕ ਜੇ ਨਾਮ ਨਾ ਚੇਤਨੀ ਤਿੰਨ ਤਿਗ ਪਹਿਲਣ ਤਿਗ ਖਾਣ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਹਰ ਗੁਣ ਤੋਟ ਨਾ ਆਵਈ ਕੀਮਤ ਕਹਿਣ ਨਾ ਜਾਏ ਨਾਨਕ ਗੁਰਮੁਖ ਹਰ ਗੁਣ ਰਵੈ ਗੁਣ ਮੈਂ ਰਹਿ ਸਮਾਏ ਬੌੜੀ ਹਰ ਚੋਲੀ ਦੇਹ ਸਵਾਰੀ ਕੱਢ ਪਹਿਦੀ ਭਗਤ ਕਰ ਹਰ ਪਾਟ ਲੱਗਾ ਅਧਿਕਾਈ ਬਹੁ ਬਹੁ ਬਿਧ ਭਾਂਤ ਕਰ ਕੋਈ ਬੂਝੈ ਬੂਝਣ ਹਾਰਾ ਅੰਤਰ ਵਿਵੇਕ ਕਰ ਸੋ ਬੂਝੈ ਇਹ ਵਿਵੇਕ ਜਿਸ ਬੁਝਾਏ ਆਪ ਹਰ ਜਨ ਨਾਨਕ ਕਹਿ ਵਿਚਾਰਾ ਗੁਰਮੁਖ ਹਰ ਸਤ ਹਰ ਸਲੋਕ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਪਰਥਾਏ ਸਾਖੀ ਮਹਾਂਪੁਰਖ ਬੋਲਦੇ ਸਾਂਝੀ ਸਗਲ ਜਹਾਨੈ ਗੁਰਮੁਖ ਹੋਏ ਸੋ ਭਉ ਕਰੇ ਆਪਣਾ ਆਪ ਪਛਾਣੈ ਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦੀ ਜੀਵਤ ਮਰੈ ਤਾਂ ਮਨ ਹੀ ਤੇ ਮਨ ਮਾਨੈ ਜਿਨ ਕੋ ਮਨ ਕੀ ਪ੍ਰਤੀਤ ਨਾਹੀ ਨਾਨਕ ਸੇ ਕਿਆ ਕਥੈ ਗਿਆਨੈ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਗੁਰਮੁਖ ਚਿਤ ਨਾ ਲਾਇਓ ਅੰਤ ਦੁਖ ਪਹੁਤਾ ਆਏ ਅੰਦਰੋਂ ਬਾਹਰੋਂ ਅੰਧਿਆ ਸੁਧ ਨਾ ਕਾਈ ਪਾਏ ਪੰਡਿਤ ਤਿਨ ਕੀ ਬਰਕਤੀ ਸਭ ਜਗਤ ਖਾਏ ਜੋ ਰਤੇ ਹਰ ਨਾਏ ਜਿਨ ਗੁਰ ਕੈ ਸ਼ਬਦ ਸਲਾਹਿਆ ਹਰਸ਼ੋ ਰਹੇ ਸਮਾਏ ਪੰਡਿਤ ਦੂਜੈ ਪਾਏ ਬਰਕਤ ਨਾ ਹੋਵਈ ਨਾ ਧਨ ਪੱਲੈ ਪਾਏ ਪੜ ਥੱਕੇ ਸੰਤੋਖ ਨਾ ਆਇਓ ਅਨ ਦਿਨ ਜਲਤ ਵਿਹਾਏ ਪੂਕ ਪੁਕਾਰ ਨਾ ਚੁੱਕਈ ਨਾ ਸੰਸਾ ਵਿਚੋਂ ਜਾਏ ਨਾਨਕ ਨਾਮ ਵਿਹੂਣਿਆ ਮੂੰਹ ਕਾਲੈ ਉਠ ਜਾਏ ਪੌੜੀ ਹਰ ਸੱਜਣ ਮੇਲ ਪਿਆਰੇ ਮੇਲ ਪੰਥ ਦਸਾਈ ਜੋ ਹਰ ਦਸੇ ਮਿਤ ਤਿਸ ਹਉ ਬਲ ਜਾਈ ਗੁਣ ਸਾਂਝੀ ਤਿਨ ਸਿਉ ਕਰੀ ਹਰ ਨਾਮ ਤੇ ਆਈ ਹਰ ਸੇਵੀ ਪਿਆਰਾ ਨਿਤ ਸੇਵ ਹਰ ਸੁਖ ਪਾਈ ਬਲਿਹਾਰੀ ਸਤਿਗੁਰ ਤਿਸ ਜਿਨ ਸੋਝੀ ਪਾਈ ਸਲੋਕ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਪੰਡਿਤ ਮੈਲ ਨਾ ਚੁੱਕਈ ਜੇ ਵੇਦ ਪੜੈ ਜੁਗ ਚਾਰ ਤ੍ਰੈ ਗੁਣ ਮਾਇਆ ਮੂਲ ਹੈ ਵਿਚ ਹਉਮੈ ਨਾਮ ਵਿਸਾਰ ਪੰਡਿਤ ਭੂਲੇ ਦੂਜੇ ਲਾਗੇ ਮਾਇਆ ਕਹਿ ਵਾਪਾਰ ਅੰਤਰ ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਭੁੱਖ ਹੈ ਮੂਰਖ ਭੁਖਿਆ ਮੋਏ ਗਵਾਰ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵਿਆ ਸੁਖ ਪਾਇਆ ਸੱਚੈ ਸ਼ਬਦ ਵਿਚਾਰ ਅੰਦਰੋਂ ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਭੁੱਖ ਗਈ ਸੱਚੈ ਨਾਏ ਪਿਆਰ ਨਾਨਕ ਨਾਮ ਰਤੇ ਸਹਿਜੇ ਰਜੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਹਰ ਰੱਖਿਆ ਉਰ ਧਾਰ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਮਨਮੁਖ ਹਰ ਨਾਮ ਨਾ ਸੇਵਿਆ ਦੁੱਖ ਲੱਗਾ ਬਹੁਤਾ ਆਏ ਅੰਤਰ ਅਗਿਆਨ ਅੰਧੇਰ ਹੈ ਸੁਧ ਨਾ ਕਾਈ ਪਾਏ ਮਨ ਹੱਠ ਸਹਿਜ ਨਾ ਬੀਜਿਓ ਭੁੱਖਾ ਕੇ ਅੱਗੇ ਖਾਏ ਨਾਮ ਨਿਧਾਨ ਵਿਸਾਰਿਆ ਦੂਜੇ ਲੱਗਾ ਜਾਏ ਨਾਨਕ ਗੁਰਮੁਖ ਮਿਲੈ ਵਡਿਆਈ ਆ ਜੇ ਆਪੇ ਮੇਲ ਮਿਲਾਏ ਪੌੜੀ ਹਰ ਰਸਨਾ ਹਰ ਜਸ ਗਾਵੈ ਖਰੀ ਸੁਹਾਵਣੀ ਜੋ ਮਨ ਤਨ ਮੁਖ ਹਰ ਬੋਲੈ ਸਾ ਹਰ ਭਾਵਣੀ ਜੋ ਗੁਰਮੁਖ ਚਖੈ ਸਾਧ ਸਾ ਤ੍ਰਿਪਤਾਵਣੀ ਗੁਣ ਗਾਵੈ ਪਿਆਰੇ ਨਿਤ ਗੁਣ ਗਾਏ ਗੁਣੀ ਸਮਝਾਵਣੀ ਜਿਸ ਹੋਵੇ ਆਪ ਦਿਆਲ ਸਾ ਸਤਿਗੁਰੂ ਗੁਰੂ ਬੁਲਾਵਣੀ ਸਲੋਕ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਹਸਤੀ ਸਿਰ ਜਿਉ ਅੰਕਸ ਹੈ ਅਹਿਰਣ ਜਿਉ ਸਿਰ ਦੇ ਮਨ ਤਨ ਆਗੈ ਰਾਖ ਕੈ ਉਗੀ ਸੇਵ ਕਰੇ ਇਉ ਗੁਰਮੁਖ ਆਪ ਨਿਵਾਰੀ ਹੈ ਸਭ ਰਾਜ ਸ੍ਰਿਸ਼ਟ ਕਾਲੇ ਨਾਨਕ ਗੁਰਮੁਖ ਬੁੱਝੀ ਹੈ ਜਾਂ ਆਪੇ ਨਦਰ ਕਰੇ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਜਿਨ ਗੁਰਮੁਖ ਨਾਮ ਤੇ ਆਇਆ ਆਏ ਤੇ ਪ੍ਰਵਾਨ ਨਾਨਕ ਕੁਲ ਉਧਾਰੈ ਆਪਣਾ ਦਰਗੈ ਪਾਵਹਿ ਮਾਣ ਪੌੜੀ ਗੁਰਮੁਖ ਸਖੀਆਂ ਸਿੱਖ ਗੁਰੂ ਮੇਲਾਈਆਂ ਇਕ ਸੇਵਕ ਗੁਰਪਾਸ ਇਕ ਗੁਰ ਕਾਰੈ ਲਾਈਆਂ ਜਿਨ੍ਹਾਂ ਗੁਰ ਪਿਆਰਾ ਮਨ ਚਿਤ ਤਿਨਾ ਭਾਉ ਗੁਰੂ ਦੇਵਾਈਆ ਗੁਰਸਿੱਖਾਂ ਇਕੋ ਪਿਆਰ ਗੁਰਮਿੱਤਾਂ ਪੁੱਤਾਂ ਭਾਈਆਂ ਗੁਰ ਸਤਿਗੁਰ ਬੋਲੋ ਸਭ ਗੁਰ ਆਖ ਗੁਰੂ ਜੀਵਾਈਆ ਸਲੋਕ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਨਾਨਕ ਨਾਮ ਨਾ ਚੇਤਨੀ ਅਗਿਆਨੀ ਅੰਧੁਲੇ ਅਵਰੇ ਕਰਮ ਕਮਾਹੇ ਜਮਦਾਰ ਬੱਧੇ ਮਾਰੀਐ ਫਿਰ ਵਿਸ਼ਟਾ ਮਾਹੇ ਪਚਾਹੇ ਮਹਿਲਾ ਤੀਜਾ ਨਾਨਕ ਸਤਿਗੁਰ ਸੇਵੈ ਆਪਣਾ से जन सच्चे परवान हर कै नाए समाए रहे चूका आवन जान पौड़ी तन संपै माया संची है अंते दुखदाई घर मंदर महल सवारी है किछ साथ न जाई हर रंगी तुरे नित पाली है किते काम न आई जन लावो चित हर नाम स्यो अंत होए सखाई जन नानक नाम ते आया गुरमुख सुख पाई श्लोक महला तीजा बिन कर्मे नाव न पाई है पूरा कर्म पाया जाए नानक नदर करे जे अपनी ता गुरमत मेल मिलाए महला पहला एक दज्जा एक दबी है एक ना कुत्ते खाहे खाहे एक पानी विच उसटी है एक भी फिर हसन पाहे नानक एम ना जापई किथे जाए समाहे पौड़ी तिन का खादा पैदा माया सब पवित है जो नाम हर राते तिन के घर मंदिर महल सराई सब पवित है जिनी गुरमुख सेवक सिख अभ्यागत जाए वरसाते तिन के तुरे जीन खुरगीर सब पवित है जिनी गुरमुख सिख साध संत चढ़ जाते तिन के कर्म धर्म कारज सब पवित है जो बोले है हर हर राम नाम हर साते जिनके पोते पुन है से गुरमुख सिख गुरु पह जाते श्लोक महला तीजा नानक नावह कुथिया हलत पलत सब जाए जाप तप संजम सब हिर लया मुठी दूजे पाए जामदार बद्दे मारिय बहुती मिले सजाए महला तीजा संता नाल वैर कमाम दे दुष्टा नाल मोह प्यार अगे पिछे सुख नहीं मर जम्मे है वारो वार तृष्णा कदे न बुझई दुबिदा होए खुआर मुह काले तिना निंदका तित सच्चे दरबार नानक नाम विहुणया ना उरवार ना पार पौड़ी जो हर नाम ते आए दे से हर हर नाम रते मन माही जिना मन चित एक अराध्या तिना एक सबिन दूजा को नाही से ही पुरख हर सेम दे जिन तुर मस्तक लेख लिखाही हर के गुण नित गाव दे हर गुण गाए गुणी समझाही वड्याई वड्डी गुरमुखा गुर पूरे हर नाम समाही श्लोक महला तीजा सतगुर की सेवा गाखड़ी सिर दीजे आप गवाए शब्द मरे फिर ना मरे ता सेवा पवे सब थाए पारस परस है पारस होवे सच रह लेव लाए जिस पूर्व होवे लिखिया तिस सतगुर मिले प्रभ आए नानक गणते सेवक ना मिले जिस बख्शे सो पवे थाए महला तीजा महल कुमहल ना जाननी मूर्ख अपने सुआए शब्द चीने ता महल लह ज्योति ज्योत समाए सदा सच्चे का भौ मन वसै ता सबा सोजी पाए सतगुर अपने कर वरतदा आपे लय मिलाए नानक सतगुर मिलया सब पूरी पई जिसनो कृपा करे रजाए पौड़ी धन धन भाग तिना भगत जना जो हर नामा हर मुख कहतिया तन तन भाग तिना संत जना जो हर जस श्रवणी सुनतिया तन तन भाग तिना साध जना हर कीर्तन गाए गुणी जन बनतिया तन तन भाग तिना गुरमुखा जो गुर सिख लै मन जिणतिया सब दू वड्डे भाग गुरसिखा के जो गुर चरणी सिख पढ़तिया श्लोक महला तीजा ब्रह्म बिंद है तिसदा ब्रह्मत्र है एक शब्द लिव लाए नवदिधि अठारह सिद्धि पिछे लगियां फिरे जो हर हृदय सदा वसाए बिन सतगुर नाव ना पाई है बुझो कर विचार नानक पूरे भाग सतगुर मिले सुख पाए जुग चार महला तीजा क्या गबरू क्या बिरध है मनमुख तृष्णा भुख ना जाए गुरमुख शब्दे रतिया शीतल होए आप गवाए अंदर तृप्त संतोखया फिर भुख ना लगे आए नानक जे गुरमुख करे सो परवान है जो नाम रहे लिव लाए बौड़ी हों बलिहारी तिन कहो जो गुरमुख सिखा जो हर नाम ते आए दे तिन दर्शन पिखा सुन कीर्तन हर गुण रवा ہر جس من لکھا ہر نام سلاحی رنگ سیو سب کلگک کرکھا تن تن سہاوا سو شریر تھان ہے جتھے میرا گر ترے وکھا. سلوک محلہ تیجا. گربن گیان نہ ہو گئی نہ سکھ وسے من آئے نانک نام وہونے من مکھی جاسن جنم گوائے. محلہ تیجا. سدھ سادک نامے نو سب کھوج دے تھک رہے لیو لائے بن ستگر کنے نہ پائیو گرمخ ملے ملائے بن نامے پہنن کھان سب باد ہے. تگ سدھی تگ کرمات سا سدھ سا کرمات ہے اچنت کرے جس دات. نانک گرمخ ہر نام من وسے ایہا سدھ ایہا کرمات. پوڑی ہم ٹاڈی ہر پرب خسم کے نت گاوے ہر گن چھنتا ہر کیرتن کرے ہر جس سنے تس قبلا کنتا. ہر داتا سب جگت پساریا منگت جن جنتا ہر دیو دان دیال ہوئے وچ پاتھر کرم جنتا. جن نانک نام تے آیا گرمخ تنونتا. سلوک محلہ تیجا. پڑھنا گڑنا سنسار کی کار ہے اندر ترشنا وکار ہومے وچ سب پڑھ تھکے دوجے پائے خوار سو پڑھیا سو پنڈت بینا گر شبد کرے ویچار اندر کھوجے تت لہے پائے موخ دوار گن ندان ہر پایا سہج کرے ویچار تن وا پاری نانکا جس گرمخ نام ادھار. محلہ تیجا. وین من مارے کوئی نہ سجئی ویکھو کو لیو لائے پیس تاری تیرتھی پاو تھکے نہ ایہ من ماریا جائے. گرمخ ایہ من جیوت مرے سچ رہ لیو لائے نانک اس من کی مل ایوں اترے ہمیں شبد جلائے. پوڑی ہر ہر سنت ملو میرے بھائی ہر نام دڑھاو ایک کن کا ہر ہر شنگار بناو ہر جن ہر کاپڑ پہرو کھم کا ایسا شنگار میرے پرب پاوے ہر لاگے پیارا پرم کا ہر ہر نام بولو دن راتی سب کلبک کاٹے ایک پل کا ہر ہر دیال ہووے جس اوپر سو گرمخ ہر جپ جن کا. سلوک محلہ تیجا. جنم جنم کی اس من کو مل لاگی کالا ہوا سیا کھنلی توتی اجڑی نہ ہووئی جے سو تون پاہ. گر پرسادی جیوت مرے الٹی ہووے مت بدلا نانک میل نہ لگئی نہ پھر جونی پاہ. محلہ تیجا. چہو جگی کل کالی کانڈی ایک اتم پدوی اس جگ ماہ گرمخ ہر کیرت فل پائی ہے جن کو ہر لکھ پاہے. نانک گر پرسادی آن دن بھگت ہر اچر ہے ہر بھگتی ماہ سماہے. پوڑی ہر ہر میڑ ساد جن سنگت مکھ بولی ہر ہر پلی بان ہر گن گاواں ہر نت چواں گرمتی ہر رنگ سدا مان ہر جپ جپ اوکھد کھادیاں سب روگ گواتے دکھاں کان جنا ساس گراس نہ وسرے سے ہر جن پورے صحیح جان جو گرمخ ہر آراد دے تین چوکی جم کی جگت کان. سلوک محلہ تیجا. رے جن اتھارے دبیوں ستیاں گئی وہائے ستگر کا شبد سن نہ جاگیو انتر نہ اپجو چاؤ شریر جلو گن باہرا جو گرکار نہ کمائے جگت جلندا ڈٹھ میں ہومے دوجے پائے. نانک گر شرنائی ابرے سچ من شبد تے آئے. محلہ تیجا. شبد رتے ہومے گئی سوبا ونتی نار پھر کہ پانے سدا چلے تاں بنیا شنگار سیج سہاوی سدا پھر راوے ہر وار پایا نار نہ ہر مرے نہ کدے دکھ لاگے سدا سہاگن نار. نانک ہر پرب میل لئی گر کا ہیت پیار. پوڑی جنا گر گوپیا اپنا تے نر بریاری ہر جیو تن کا درشن نہ کرو پاپشت ہتیاری اوہ کر کر پھرے کسود من جو ترکٹ ناری وڈپاگی سنگت ملے گرمخ سواری ہر میلو ستگر دیا کر گر کو بلہاری. سلوک محلہ تیجا. گر سیوا تے سکھ اوپجے پھر دکھ نہ لگے آئے जमण मरना मिट गया, काले का किछ ना बसाए, हर सेती मन रव रहया, सच्चे रहया समाए, नानक हों बलिहारी तिन कहो जो चलन सतगुर पाए। महला तीजा, बिन शब्द शुद्ध ना हो वही, जे अनेक करे शिंगार, फिर की सार न जाणई, दूजे पाए प्यार, सा कुशुद्ध सा कुलखणी, नानक नारी विच कुनार। पौड़ी, हर हर अपनी दया कर, हर बोली बैणी, हर नाम ते आई, हर उचरा हर लाहा लैणी, जो जपदे हर हर दिन सरात, तिन हो कुरबैणी, जिन्हा सतगुर मेरा प्यारा अराध्या, तिन जन देखा लैणी, हो वारिया अपने गुरु को, जिन मेरा हर सज्जन मेलिया सैणी। सलोक महला चौथा। हर दासन स्यो प्रीत है, हर दासन को मित, हर दासन कै वस है, ज्यो जंती कै वस जंत, हर के दास हर त्याय दे, कर प्रीतम स्यो नेह, कृपा करके सुनो प्रभ, सब जग में वरसै मेह, जो हर दासन की उस्तत है, सा हर की वडियाई, हर अपनी वडियाई भाव दी, जन का जयकार कराई, सो हर जन नाम त्याय दा, हर हर जन एक समान, जन नानक हर का दास है, हर पैज रखो भगवान। महला चौथा। नानक प्रीत लाई तिन साचे, तिस बिन रहन न जाई, सतगुर मिले ता पूरा पाई है, हर रस रसन रसाई। पौड़ी, रैन दिनस प्रभात, तू है ही गावना, जी जंत सरबत, नाव तेरा त्यावना, तू दाता दातार, तेरा दिता खावना, भगत जना कै संग, पाप गवावना, जन नानक सद बलिहारे, बल बल जावना। श्लोक महला चौथा। अंतर अज्ञान पई मत मध्यम, सतगुर की प्रतीत नाही, अंदर कपट सब कपटो कर जाने, कपटे खपे कपाही, सतगुर का पाणा चित ना आवे, अपने स्वाय फिराही, कृपा करे जे अपनी, ता नानक शब्द समाही। महला चौथा। मनमुख माया मोह व्यापे, दूजे पाए मनुआ थिर नाहि, अन दिन जलत रहे दिन राती, होमे खपे कपाहे, अंतर लोभ महा गुबारा, तिनकै निकट न कोई जाहे, कोई आप दुखी सुख कबहू न पावे, जन्म मरे मर जाहे, नानक बख्श लय प्रभ साचा, जे गुर चरनी चित लाहे। पौड़ी, संत भगत परवान, जो प्रभ पाया, सही विचखण जंत, जिनी हर त्याया, अमृत नाम निधान, भोजन खाया, संत जना की धूर, मस्तक लाया, नानक भय पुनीत, हर तीर्थ नहाया। श्लोक महला चौथा। गुरमुख अंतर शांत है, मन तन नाम समाए, नामो चितवै, नाम पढ़ै, नाम रह लिवलाए, नाम पदार्थ पाया, चिंता गई बिलाए, सतगुर मिले, नाम उपजै, तिशना भुख सब जाए, नानक नामे रतिया, नामो पल्ले पाए। महला चौथा। सतगुर पुरख जे मारिया, भ्रम भ्रमिया, कर छोड़ गया, ओस पिछे वजे फकड़ी, मुंह काला आगे पया, ओस अरल बरल मुंहो निकले, नित झगू सुटदा मोआ, क्या होवे, किसे ही दे कीते, जा तुर किरत ओस दा, एहो जेहा पया, जिथे ओ जाए तिथे ओ झूठा, कूड़ बोले किसे ना पावे, वेखो भाई वड्याई, हर संतो स्वामी अपने की, जैसा कोई करे तैसा कोई पावे, इह ब्रह्म विचार होवे दर साचे, अगों दे जन नानक आख सुनावे। पौड़ी, गुर सच्चे बद्धा थे, रखवाले गुर दिते, पूर्ण होई आस, गुर चरणी मन रते, गुर कृपाल बेअंत, अवगुण सब हते, गुर अपनी कृपा तार, अपने कर लेते, नानक सद बलिहार, जिस गुर के गुण इते। श्लोक महला पहला। ताकि रजाए लेखे पाए, अब क्या कीजे पांडे, हुक्म हुआ हासिल, तदे हुए निबड़िया, हंड है जी कमांदे। महला दूजा। नक नथ खसम हाथ, किरत तके दे, जहां दाने तहां खाने, नानका सच हे। पौड़ी, सबे गल्ला आप, ठाट बहाली होन, आपे रचन रचाए, आपे ही काले ओन, आपे जंत उपाय, आप प्रत पाले ओन, दास रखे कंठ लाए, नजर निहाले ओन, नानक भगता सदा आनंद भाव दूजा जाले ओन। श्लोक महला तीजा। ए मन हर जी त्याए तू, एक मन एक चित पाए, हर किया सदा सदा वडियाईया, दे ना पछोताए, हों हर कै सद बलिहारण, जित सेवै सुख पाए, नानक गुरमुख मिल रहे, होमै शब्द जलाए। महला तीजा। आपे सेवा लायन, आपे बख्श करे, सबना का मां प्यो आप है, आपे सार करे, नानक नाम त्यायन, तिन निज करवास है, जोग जोग शोभा होए पौड़ी, तू करण कारण समर्थ है करते, मैं तुझ बिन अवर न कोई, तुझ आपे शिष्ट सिरजिया, आपे फुन गोई, सब इको शब्द वर्तदा, जो करे सो होई, वडियाई गुरमुख दे प्रभ, हर पावै सोई, गुरमुख नानक आराध्या, सब आखो तन 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 गुर सोई। शुद्ध राग सोरठ वाणी भगत कबीर जी की। कर पहला। एक ओंकार सतगुर प्रसाद, बुत पूज पूज हिंदू मुए, तुर्क मुए सिर नाई, ओए ले जा रे, ओए ले गाडे, तेरी गत दुहू ना पाई, मन रे संसार अंध गहेरा, चहों देशे पसरियो है जम जेवरा, रहाओ कबित पढ़े पढ़ कविता मुए, कपड़ के दारे जाई, जटा तार तार जोगी मुए, तेरी गत इन्हें ना पाई, दर्ब संच संच राजे मुए, गाड़ ले कंचन पारी, वेद पढ़े पढ़ पंडित मुए, रूप देख देख नारी, राम नाम बिन सदा बिगूते, देखो निर्ख शरीरा, हर के नाम बिन किन गत पाई, कह उपदेश कबीरा, जब जरिए तब होए पसम तन, रह किरम दल खाई, काची गागर नीर परत है, या तन की इह बडाई, काहे भैया फिर तो फूलिया फूलिया, जब दस मास उर्द मुख रहता, सो दिन कैसे भूलिया, रहाओ ज्यो मधुमाखी त्यों सठोर रस, जोर जोर तन किया, मरती बार लेहो लेहो करिया, भूत रहन क्यों दिया, देहरी लो बरी नार संग पही, आगे सजन सुहेला, मरगट लो सब लोग कुटंब पहो, आगे हंस अकेला, कहत कबीर सुनो रे प्राणी, परे काल ग्रस कुआं, झूठी माया आप बंधाया, ज्यो नलनी प्रम सुआ, वेद पुराण सब मत सुन कै, करी कर्म की आशा, काल ग्रस्त सब लोग सियाने, उठ पंडित पै चले निराशा, मन रे सरयो न एक कै काजा, पजयो न रघुपत राजा, रहाओ बणखंड जाए जोग तप कीनो, कंध मूल चुन खाया, नादी बेदी शब्दी मोनी, जम के पटे लिखाया, भगत नारदी हृदय न आई, काछ कूछ तन दीना, राग रागनी डिंब होए बैठा, उन हर पह क्या लीना, परयो काल सबे जग ऊपर, माहे लिखे परम ज्ञानी, कौ कबीर जन पय खालसे, प्रेम भगत जिहे जानी।